नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्रीकामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. खण क्षेत्रातली मुखेल सुदारणा साध्य करपा खातीर भारत सरकाराच्या भांडवल गुंतवणूक राज्याक खाशेली मजत येवजण SASCI 2025-26 खाला वट्ट 400 कोटी प्रोत्साहन दिवपाची शिफारस गोंया खातीर केल्या. राज्यातले 2 खण ब्लॉक कार्यान्वीत करपाचे लक्ष 2025-26 वर्सा पुराय करपा खातीर मजत वाडयल्या. गोंय सरकारान ब्लॉक लिलावाची पारदर्शक प्रक्रिया करून मीन वेवसाय परतून सुरू करपाक केला अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्रीय खण मंत्रालयान 31 ऑक्टोबर 2025 दिसा जारी केल्ल्या कार्यालयीन निवेदना प्रमाण वित्तीय वर्स 2025-26 वर्सा 2 लिलाव केल्ले. हे खण ब्लॉक कार्यान्वीत करपाचे लक्ष पुराय करपा खातीर खण कार्यावळी खाला गोंया खातीर 300 कोटी रुपयांची शिफारस केल्या. NFDC आनी LTI मायंट्री हांच्या जोड पालवान भारताचो पयलो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणल्यार AI फिल्म फेस्टिवल आनी हॅकथॉन अंदूच्या 20 ते 28 नोव्हेंबर मेरेन शापोरव्या इफ्फीळार सुरू करतले. ह्या कार्यावळीत AI फिल्मां दाखयतले. हे शिवाय ह्या विभागात 48 वरांचो हॅकथॉन, कार्यशाळा, मास्टर क्लास आनी जागतीक सहकार्यान सिनेमात AI चलित कथाकथनाचो प्रसार करप ह्या विशयाचेरूय चर्चा जातली. ज्येष्ठ कोंकणी साहित्यीक अशोक भोसलो हांकां काल सांजे मरण आयले. ते 71 वर्सांचे आशिल्ले. तांकां राजभास संचालनालयाचो 2021-22 वर्साचो ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार कोंकणी भाषा पुरस्कार आनी 2021 वर्साचो गोवा कोंकणी अकादेमीचो शणै गोंयबाब कोंकणी भाषा पुरस्कार फावो जाल्लो. तशेंच गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती संचालनालयान 2016-17 वर्सा कला गौरव पुरस्कार दिवन तांचो भोवमान केलो. ते भायर 2014 वर्सा तांकां डॉ रवी पंडीत काव्य चेतना बिंब पुरस्कार फावो जाल्लो. साहित्य आनी नाट्य चळवळीत तरणेपणा सावन वावुरपी अशोक भोसलो हांणी एकांकी, कविता संग्रह, नाटक आनी अणकार केल्ली 9 पुस्तकां प्रकाशीत जाल्यां. तांच्या कितल्याशाच पुस्तकांक राज्य पांवड्यावेले मानाचे पुरस्कार फावो जाल्ले. तांच्या फाटल्यान तांची घरकान्न प्रतिमा आनी धूव अप्रूप आसात. देश आतां फक्त तंत्रगिन्यानाचोच गिरायक ना, पूण आतां तंत्रगिन्यानाचो प्रणेता जाला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ते नवी दिल्लीत भारत मंडपांत उदेत्या विज्ञान आनी तंत्रज्ञान नवोन्मेश परिशदेचें उक्तावण केले उपरांत उलयताले. तांणी अधोरेखीत केले की देशांत जगांतल्यो सगळ्यांत यशस्वी डिजिटल भौशीक मुळावी सुविधा निर्माण जाल्यात. भारत सध्या जगातली तिसरी व्हड स्टार्टअप इकोसिस्टम जाला अशें प्रधानमंत्र्यान म्हळां.
स्टार्टअप में भी भारत अब दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम बन गया है. 6000 से अधिक डीप टेक स्टार्टअप्स आज क्लीन एनर्जी, एडवांस मटेरियल्स जैसे क्षेत्रों में काम कर रहे हैं.
गोवा तियात्र अकादेमीचे उदेंत्या तियात्र कलाकारा खातीर दिवपी यंग अचिवर्स पुरस्कार जाहीर जाल्यात. फेविला फर्नांडीस, मारी आफोन्सो, एस्टन सुवारीस आनी पियर्सन डिकोस्टा ह्या 4 जाणांक अनुवर्साचे पुरस्कार जाहीर जाल्यात. फेविला फर्नांडीस ही पारोडा केपेची 25 वर्सां पिरायेची कलाकार. तिणे संगीतकार म्हणून तियात्रमाचेर आपली सुवात तयार केल्या. ते आदीं तिका सगळ्यांत यंगस्ट म्युझिकल क्वीन हो पुरस्कार फावो जाल्लो. मारी आफोन्सो ही कुमार जुवेची कलाकार. आतां मेरेन तिणे 25 परस चड तियात्रांत काम केलां. तिच्या अभिनया खातीर तिणें नामना जोडल्यात. एस्टन सुवारीस हो मडगांवचो तरणाटो कलाकार जो आपल्या अभिनय आनी गायना खातीर फामाद आसा. जाल्यार पियर्सन डिकोस्टा हो नावेलीचो तरणाटो कलाकार जो एक उदेतो लेखक आनी दिग्दर्शक आसा. ह्या सगळ्या कलाकारांक गोवा तियात्र अकादेमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोज हांणी परबीं दिल्या. ह्या पुरस्कार सुवाळ्याची तारीख बेगीनूच जाहीर करतले अशें अकादेमीन उजवाडिल्ल्या खबरेंत म्हळां. कला आनी संस्कृती संचालनालय, पर्यटन खातें, पर्यटन विकास महामंडळ, माहिती आनी प्रसिद्धी खातें, दिपावली उत्सव समिती आनी श्री विठ्ठल देवस्थान समिती हांच्या सहकार्यान 5 नोव्हेंबराक विठ्ठलापूर साखळी हांगा त्रिपुरारी पुनव उत्सव मनयतले. त्रिपुरारी पुनवेच्या उत्सवा निमतान विंगड विंगड कार्यावळीचें आयोजन केलां. पारंपारीक नौका विहार सर्त रातच्या 10:30 ते 12 वरां मेरेन जातली. मंगेशीच्या मांगिरीश विद्यादायिनी संस्थेच्या BD & SV वागळे हायस्कुलाच्या हिरक महोत्सवी सुवाळ्या निमतान गोंय टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आनी गोंय खेळा प्राधिकरणाच्या जोडपालवान 21वी राज्य सब ज्युनियर 17 वर्सां सकयले चले चलयांची टेनिस बॉल क्रिकेट सर्त 12 ते 14 नोव्हेंबर मजगती जातली. पणजे वेळचाळीन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 23.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.